नमस्कार, मी अमिता बडे। ऐकूया काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपेल। या टप्प्यात सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 57 लोकसभा मतदारसंघात येत्या शनिवारी मतदान होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या 4 जून रोजी होईल। तसंच आंध्र प्रदेश आणि ओदिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील 4 जून रोजी होणार आहे। अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 2 जून रोजी होणार आहे। नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल झाला असून ईशान्य भारताच्या बहुतेक सर्व भागात तो पुढे सरकल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे। यंदा मान्सून आपल्या 1 जून या नेहमीच्या वेळेपूर्वीच 2 दिवस दाखल झाला आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कर्नाटक, तामिळनाडू आणि पुडुचेरीसह दक्षिण भारताच्या उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनासाठीची अनुकूल परिस्थिती असून पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या डोंगराळ प्रदेशासह ईशान्य भारताच्या सर्व भागांमध्ये तो पोहोचेल असं हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितलं। भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2024-25 या चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 7% दरानं वाढेल असा अंदाज वर्तवला आहे। रिझर्व्ह बँकेनं आज चालू आर्थिक वर्षाचा अहवाल प्रसिद्ध केला। या अहवालात एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीतील मध्यवर्ती बँकेच्या कामकाजाचा समावेश केला आहे। 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 संपलेल्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था गतिमान आणि अधिक मजबूत झाल्याचं रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालात नमूद केलं आहे। मुंबईत मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि ठाणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण आणि विस्ताराच्या कामासाठी आज मध्यरात्रीपासून विशेष मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। हे काम रविवारी दुपारपर्यंत चालणार आहे। रुंदीकरणाच्या कामासाठी ठाणे इथं 63 तासांचा तर सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या 23% म्हणजे एकूण 956 लोकल फेऱ्या आणि 72 मेल एक्सप्रेस रद्द होणार आहेत। अनेक लांब पल्ल्यांच्या काही गाड्या रद्द केल्या आहेत। कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या पनवेल स्थानकातून सुटतील। उपनगरीय रेल्वे फेऱ्या अंशतः रद्द केल्या जाणार आहेत। शनिवारी 1 जून रोजी रविवारच्या वेळापत्रकानुसार उपनगरी गाड्या चालवण्यात येणार आहेत। हिंगोली जिल्ह्यात नांदेड औंढा नागनाथ मार्गावरच्या टोलनाक्याजवळ आज सकाळी एक प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 18 जण जखमी झाले। बस चालकानं ब्रेक लावल्यानं टायर फुटल्यानं हा अपघात झाला। मुंबई शेअर बाजारात सलग 5व्या दिवशी घसरण दिसून आली। आज बाजाराचं कामकाज संपलं तेव्हा सेन्सेक्स 617 अंकांची घसरण नोंदवत 73,886 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 216 अंकांची घसरण नोंदवत 22,889 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।